थंडीचे दिवस होते. राजे नुकतेच पुरंधराहून पुण्यात आले होते. अचानक दादाजी नरसप्रभूंच्यासह कान्होजी आल्याची वर्दी वाड्यात आली. कान्होजी आले. राजांना ते म्हणाले,
राजे, अफजलखानाचा हुकूम आलाय की आम्ही जावळीशी संधान बांधावं, नाहीतर जावळी हस्तगत करावी.
कारण?
कारण तुम्हीच आहात राजे. पोरक्या झालेल्या जावळी जहागिरीवर यशवंतराव मोरे दत्तक घातलात. जी गोष्ट आदिलशाहीत अर्ज विनंत्या करून पार पाडायची ती तुमच्या अधिकारानं झाली. यात आदिलशहाचा अपमान नाही?
बरं मग.
त्याचसाठी अफजलखानाला ही मोहीम आदिलशहानं सांगितली. पण खान धूर्तय, हुशार आहे. तो जावळीच्या रानात शिरायला भीतो. आम्ही दप्तरिका होईना पण पडलो आदिलशाहीचे चाकर. ही मोहीम आमच्यावर ढकलून अफजल मोकळा झाला.
मग जावळीवर चालून जाणार?
तोच विचार करतोय. खान दीर्घद्वेषी आहे, घातकी आहे.
आम्हाला ते माहीत आहे. अफजल खानानं महाराज साहेबांच्या हातात बेड्या ठोकल्या होत्या हे आम्ही विसरलो नाही, विसरणारही नाही.
राजे, मी खानाशी वाटाघाटी करून वेळ काढतो. पण खानाशी जावळीच्या चंद्ररावांचं जुगणं होण्याच्या आत जावळीचा गड्डा हलवणं आवश्यक आहे.
जावळी आमच्या नजरेत आहे, पण जावळी बिकट आडरानात आहे. आदिलशाही फौजांनी देखील तिथं मार खाल्लाय.
आदिलशाही परकी फौज, आपल्याला ते कठीण नाही. तुम्हीच वारस म्हणून जावळीच्या गादीवर बसवलेला यशवंत मोरे आज चंद्रराव म्हणून बळजोर झालाय. तो कुणाला जुमानीत नाही.
प्रथम सामोपचारानं घेऊ, जमलं नाही तर नाईलाज आहे. कान्होजी राजांचा निरोप घेऊन गेले आणि राजांचे रामोशी हेर जावळी खोऱ्यात फिरू लागले. मोऱ्यांच्या जुलमी राजवटीच्या बातम्या राजांच्या कानावर येत होत्या. त्याचबरोबर राजांचे लक्ष पुरंधरवर होते. पुरंधरवरचे बांधकाम पुरे होत आले होते. सकाळी राजे आपल्या महालात बसले होते. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकताच राजे सज्जात गेले. बजाजी निंबाळकर आपल्या तुकडीनिशी आले होते. बजाजी वाड्यात आले. राजे बजाजींची वाट पाहत होते. बजाजींचे शुद्धीकरण झाल्यापासून बजाजी महाजींचे लग्न ठरवण्यात गुंतले होते. मुलगी पाहण्यासाठी बजाजी जुन्नरला गेले होते एवढेच राजांना कळले होते. बराच वेळ गेल्यानंतर बजाजी राजांच्याकडे आले.
या बजाजी, तुम्ही आल्याचं मगाच आम्ही पाहिलं.
मासाहेबांच्या दर्शनाला गेलो होतो.
तुम्ही मासाहेबांची खास माणसं, तुमच्यावर आम्हाला राग करता येत नाही. बजाजी त्या थट्टेनी कळवळले. ते म्हणाले,
असं समजू नये राजे, आम्हाला दोन्ही पाय एकच. तुमच्यामुळं माझा उद्धार झाला, पुन्हा माणसात आलो.
तुम्ही सोयरिक ठरवायला गेला होता ना? राजांनी विषय बदलला.
जी.
मग महाजीचं लग्न ठरलं?
जी नाही.
का? मुलगी बरी नाही?
तसं नाही महाराज, मुलगी पसंत होती पण त्यांनाच सोयरिक मान्य झाली नाही.
राजे गंभीर झाले. त्यांनी विचारले,
का?
बजाजी खाली मान घालून उभे होते. निखळलेली आसवे गालांवरून वाहत होती. राजे गडबडीने उठले. बजाजींच्या खांद्यावर हात ठेवीत ते म्हणाले,
बजाजी हे काय, एक सोयरीक मोडली म्हणून मुलाच्या बापाच्या डोळ्यात अश्रू? पुसाते डोळे. बजाजी, असल्या 56 नवऱ्या महाजीला मिळतील.
बजाजी अश्रू टिपीत म्हणाले,
नाही राजे, इतकं सोपं नाही ते. आपण मला धर्मात घेतलं पण माझ्याशी सोयरीक बांधायला कोणी धजत नाही.
राजे विचारात पडले. त्यांना काही सुचत नव्हते. त्याच वेळी जिन्यावर पावले वाजली. बजाजी सावरून उभे राहिले आणि दारातून सखुबाई
आब्बासाहेब
म्हणत धावत आली. हिरवा परकर, हिरवी चोळी घातलेली सखू बजाजींना पाहून दारातच थबकली. राजे हसले, म्हणाले,
कोण आमच्या सखुबाई? या आत्या, लाजू नका. निंबाळकर मामांच्या पाया पडलात की नाही?
सखू आत आली. ती बजाजींच्या पाया पडली आणि झटकन राजांना विलगत म्हणाली,
आब्बासाहेब.
काय म्हणता अक्कासाहेब?
राजांनी तिला कुरवाळीत विचारले.
जावा, अशानं मी बोलणार नाही.
सखूची समजूत काढीत राजे म्हणाले,
तुम्ही बोलला नाही तर आमच्याबरोबर बोलणार कोण? काय हवं होतं अक्कासाहेबांना?
सखूनी एक वार बजाजींच्याकडे पाहिले आणि एकदम राजांच्यावर नजर वळवून ती म्हणाली,
आम्हाला बाहुली पाहिजे.
मुळीच मिळायची नाही, राजे म्हणाले.
सखूनी राजांच्या कुशीत तोंड लपवले. तिचा चेहरा हाती धरून तिच्या नजरेला नजर देत राजे म्हणाले,
आता आणायचा तो बाहुला, तीच चिंता आम्हाला लागली. बजाजी, ही आमची सखू तुम्हाला सून म्हणून चालेल?
बजाजींच्या सर्वांगाला कंप सुटला होता. त्यांना उमाळून हुंका फुटला. एकदम पुढे होऊन ते राजांचे पाय धरीत असता राजांनी त्यांना एकदम जवळ घेतले. मिठी मारीत राजे म्हणाले,
हे काय बजाजी, आता तर तुम्ही आमचे व्याही.
सखूबाईने ते ऐकले मात्र एकदम लाजून ती तिथून पळून गेली. महाराजांच्या हास्यात बजाजी सामील झाले. अश्रू टिपून बजाजी म्हणाले,
राजे तुमचं मन फार मोठं.
थांबा बजाजी, तुम्ही खाली सदरेवर जा. खाली जाताच आहात तर तुमच्या बहिणीला वर पाठवून द्या.
बजाजी समजले, ते खाली गेले. थोड्याच वेळात सईबाईंनी महाली येताच विचारले, एवढ्या तातडीनं बरं बोलवलं?
तसंच जरुरीचं काम होतं.
आता कुठली मोहीम काढलीत? सईबाईंनी विचारलं.
मुलीच्या बापाला मुलीच्या लग्नाइतकी अवघड मोहीम कुठली?
कुणाचं लग्न?
आपल्या सखूचं. हुडकूनही मिळणार नाही असं सुरेख स्थळ आहे.
मग ठरवून टाकावं, मला काय विचारायचं?
पहा, नंतर तक्रार कराल.
बिलकुल नाही.
ठीक आहे, ठरवून टाकू.
सईबाई पुढे येत म्हणाल्या, पण स्थळ सांगा ना.
पाहिलं, अडलात ना?
मुळीच नाही, सईबाई निश्चयाने म्हणाल्या. पण त्याचा अर्थ स्थळ समजू नये असा थोडीच होतो.
फार चांगलं आहे स्थळ. बजाजींच्या महाजीला सखू निश्चित केली आहे.
सईबाई राजांच्याकडे पाहतच होत्या. त्यांना शब्दही फुटत नव्हता. राजांनी विचारले,
का स्थळ पसंत नाही?
एक विचारू का?
विचारा ना.
हे सारं माझ्यासाठी म्हणूनच करता का?
सई, तुझ्यासाठी करत नाही, तुझ्यामुळं करायला बळ येतं. मग ठरवू ना.
आपण करता आहात, विचारानं कराल याची मला खात्री आहे. तुमच्या करणीनं माझंही सोनं होऊन जाईल, सखूचं कल्याण होईल.
सई, हीच माझी अपेक्षा होती.
राजे जवळ येत असलेले पाहताच सईबाई म्हणाल्या, जाते मी. मासाहेबांनी पुलाव्याची जबाबदारी आम्हा दोघींवर टाकली आहे. धाकट्याबाई एकट्याच आहेत. सईबाई निघून गेल्या. राजे समाधानाने मागे वळले. बजाजींचा आनंद मनात मावत नव्हता. दिसेल त्या सरदारांना ते ती बातमी सांगत होते. साऱ्या महालात ही बातमी वावटळीप्रमाणे पसरली. दोन प्रहरी जिजाबाई झोपल्या होत्या. पलंगाशेजारी धाकट्या राणीसाहेब सोयराबाई बसल्या होत्या. सोयराबाईंनी ही बातमी जिजाबाईंना सांगितली. जिजाबाईंचा विश्वास बसेना. त्या सोयराबाईंना म्हणाल्या, पण सुनबाई, कोणी सांगितलं तुला?
साऱ्या महालात पसरली ही बातमी.
जिजाबाई उठत म्हणाल्या, काय म्हणावं या शिवबाला, काही वेळा फारच करतो. छे, हे शक्य नाही. जिजाबाई उठल्या. हुजऱ्याकडून त्यांनी आपण राजांच्या महाली येत असल्याची वर्दी पाठवली. जिजाबाई महाली गेल्या. राजे वाट पाहत होते. मागे सईबाई उभ्या होत्या. जिजाबाई आत येताच राजे म्हणाले,
मासाहेब, आपण आज्ञा केली असती तर आम्ही आलो असतो.
राजांच्यावर नजर रोखी जिजाबाई म्हणाल्या, राजे, या घरात घडणारी प्रत्येक गोष्ट आमच्या कानांवर घालून केली जाते असा आमचा समज होता.
तो खराही आहे, राजे म्हणाले.
तसं असतं तर आम्हाला न विचारता सखूबाईंची सोयरी जमवली असती.
मासाहेब आपल्या साधनेनं आपले बजाजी परत आपल्यात आले. आम्हाला वाटलं होतं हे ऐकून आपल्याला आनंद वाटेल.
जिजाबाईंना काही उत्तर सुचेना. त्या म्हणाल्या, महाजीचं लग्न ठरवायचं तर आपल्या पदरी अनेक मानकरी होते. कुठंही त्यांना सोयरीक जमावली असती.
कुठंही जमू शकतं तर आमच्या सखुशी का जमू शकत नाही? सांगा मासाहेब.
राजांनी विचारले, पण जरा विचार.
कसला विचार?
सईबाईंच्याकडे वळून जिजाबाईंनी विचारले, आणि तुला हे पसंत आहे? सईबाईंनी मान खाली घातली. जिजाबाई समजल्या. राजे जिजाबाईंच्याकडे पाहत होते. जिजाबाई काही बोलल्या नाही. जिजाबाईंच्या नजरेला नजर भिडताच आजवर ज्या राजांची नजर पायांकडे वळत असे तेच राजे स्थिर नजरेने जिजाबाईंकडे पाहत होते.
जिजाबाईंची नजर मात्र वळली होती. राजे म्हणाले, मासाहेब सांगा ना. म्हणा बजाजी बाटलेले आहेत, त्यांच्या घरात आपली मुलगी द्यायला ते काबिल नाहीत. आणि म्हणूनच सखूला दिलीत? जिजाबाईंनी विचारले. तिची निवड का केलीत? कोणी विचारणारं नाही म्हणून? कोणी विचारणारं नाही म्हणून नव्हे, सखूबाई आपल्या लाडक्या आहेत म्हणून त्यांची या मोठ्या जागी निवड केली. असं मोठं घराणं हुडकूनही सापडणार नाही म्हणून निवड केली. शिवबा, राजे भारल्यासारखे बोलत होते. मासाहेब, नुसती धर्मात घेऊन माणसं आपली होत नाहीत, त्यांना आपलं म्हणावं लागतं, आपलं करावं लागतं, त्यांना विश्वास द्यावा लागतो. बजाजी आपले आप्त स्वकीय, जुलुमानं परधर्मात गेले, त्याचं दुःख तुम्हाला झालं, त्यांना आपण धर्मात घेतलं, पण त्यानं काय झालं? एकाही जागी महाजीची सोयरीक जमेना, मुलाचा बाप असूनही सोयरीक मोडली हे सांगत असता त्यांची काय स्थिती झाली हे मासाहेब आपण पाहिलं नाही. त्या माणसाला धर्मात घेतलं, आता त्याला वाऱ्यावर सोडता येणार नाही, माणुसकीला ते शोभणार नाही. मासाहेब, हे तुम्ही करायला हवं. जिजाबाईंनी श्वास घेतला. त्या हसून म्हणाल्या, राजे क्षणभर गोंधळ झाला होता खरा, तुम्ही म्हणता ते खरंय. मासाहेब, आम्हाला हे माहीत होतं. राजे आनंदाने म्हणाले, राजानं पाडलेल्या नव्या वाटा राजरस्ता बनायला वेळ लागत नाही. थोडी कुजबूज होईल, वाद होईल, पण आपोआप हा मार्ग रुळेल. महाजी चांगलाय, आपल्या तोलामुलाचं कुळाशिलाचं हे घराणं आहे, आम्हाला हे मनापासून पटलं. जिजाबाई म्हणाल्या, शिवबा कैक वेळा तुझी दृष्ट काढून टाकावी असं वाटतं. मनाच्या साऱ्या शंका तुझ्या चार बोलांनी नाहीशा होतात.
मग चांगल्या कामाला उशीर का? मासाहेब, वधूपक्ष आपला आहे, मोठ्या थाटामाटात आपल्या सखूबाईंचं लग्न व्हायला हवं अशी तुमच्या राणीसाहेबांची इच्छा आहे.
दुसऱ्या दिवसापासून सखूबाईंच्या लग्नाची तयारी सुरू झाली. निमंत्रणे पाठवली गेली, राजांचे सारे सरदार मावळे पुण्यात गोळा झाले आणि सखूबाईंचा विवाह मोठ्या ऐश्वर्यात पार पडला.